रेकॉर्डिंग करणार आहे आणि उपलब्ध बुधवार नंतर होईल त्यांच्या वेबसाईट वर.
Let's open with a word of prayer.
आपण प्रार्थनेद्वारे सुरुवात करूया.
Father, give us the mind of Christ.
हे पित्या आम्हाला ख्रिस्ताचं मन दे.
Father, give us the spirit of Christ that we would see Christ when we open your word.
ख्रिस्ताचा आत्मा दे जेणेकरून जेव्हा तुझं वचन उघडू तेव्हा आम्हाला ख्रिस्त दिसल.
Father, remind us over and over again of our need for Christ.
आणि पित्या आम्हाला वारंवार आठवण करून दे की आम्ही किती गरजू आहोत ख्रिस्तासाठी.
And his all sufficiency for every need.
आणि तो किती महान आमचा पुरवठा करणारा प्रत्येक गरज भागवणारा आहे.
Father, we pray, Lord God, that everything that we learn here.
आणि आम्ही पित्या प्रार्थना करतो की जे काय आम्ही शिकू इथं.
Father, that we could take back to our own churches for their edification.
आणि ते आमच्या मंडळांच्या बांधणीसाठी आम्ही पुन्हा एकदा घरी घेऊन जावं असं आम्ही मागतो.
That the Lord Jesus Christ would be glorified in his churches.
आणि जेणेकरून येशू ख्रिस्त हा गौरवला जाईल कारण ह्या सगळ्या त्याच्या मंडळात.
Glory of your name.
तुझ्या नावाच्या गौरवासाठी आम्ही प्रार्थना करतो. आमेन.
Men, the second pillar of gospel driven leadership.
आणि सुवार्ता प्रेरित पुढारपण याचा दुसरा खांब आपण पाहणार आहोत.
Is incarnation.
की देहधारण.
We must model Christ.
आपण ख्रिस्त आपल्या मध्ये आहे हे इतरांना दाखवून दिलं पाहिजे.
A few years ago we sent a member of our church to China.
आणि काही वर्षापूर्वी आम्ही आमच्या मंडळीच्या सभासदाला चीन देशात पाठवलं.
They went there to teach English as a second language and look for opportunities to share the gospel.
आणि मग इंग्रजी भाषा शिकवण्यासाठी ते तिकडे गेले पण त्या हेतूने जात असता त्यांनी सुवार्ता प्रसाद पण साधला.
I was giving a reference for this woman to one of the staff members of the organization.
आणि मग ती जे संस्था आहे त्या संस्थेला हिचा संदर्भ ही जी बाई जाणार होती ती देत होतो मी.
I said this woman will do an excellent job because she's an excellent teacher.
आणि मी असं सांगितलं की ही जी स्त्री आहे ती फार अतिउत्तम काम करेल कारण ती फार सुंदर प्रशिक्षण देणारी आहे.
And the staff member's response startled me.
आणि मग त्या संस्थेचा जो प्रतिसाद आहे या गोष्टीला त्याच्याने मी जरा चकित झालो.
They said we already have enough instruction.
आणि आम्ही ते म्हटले की आम्हाला अजून तिकडे जे मार्गदर्शन देण्याचं सगळं काही आहे सामग्री.
What we really need is incarnation. The Chinese people need to see Christ.
आणि आम्हाला फक्त तिकडे प्रशिक्षण देणारी पाठवायची नाही पण जिच्या ठाई ख्रिस्त आहे अशी पाठवायची आहे.
And then it goes back to the true story I shared about my first experience in the pulpit.
आणि मग मी जी संदर्भ किंवा जी गोष्ट सांगितली की माझं पहिल्या वेळेस पुलपीट मध्ये मी संदेश दिला त्या गोष्टीबद्दल.
यू कॅन प्रीच अँड टीच अंटिल युअर टंग्स फॉल आउट.
आणि तुम्ही प्रशिक्षण देऊ शकता प्रचार करू शकता जोपर्यंत तुमची जीभ जी आहे ती खाली गळेल.
अँड यू कॅन वर्क युअरसेल्फ सिक.
आणि मग तुम्ही इतकं काही कराल की तुम्ही आजारी पडाल.
The question is how much of Jesus Christ have your people seen in you?
पण प्रश्न असा आहे की किती येशू ख्रिस्ताला तुमचे लोक तुमच्या मध्ये पाहतात.
Even if the message is right, if the man is wrong, you don't have a Christ centered message.
आणि जर का संदेश योग्य आहे पण तो देणारा चुकीचा आहे तर मग तो तुम्हाला चांगला सेवा होणार नाही.
The heart and soul of gospel driven leadership.
आणि मग सुवार्ता प्रेरित मार्गदर्शन नेतृत्व ह्याचं केंद्रबिंदू काय आहे.
इज टू अर्ज अदर्स टू फॉलो यू एज यू फॉलो क्राइस्ट.
इतरांना अशी मागणी करा की माझ्या मागे मागे या जसं मी ख्रिस्ता मागे चाललेलो आहे.
दी एसन्स ऑफ लीडरशिप इज एक्झाम्पल.
आणि पुढारपणाचं जे मूलभूत गोष्ट काय आहे तर उदाहरणदार जीवन.
फ्रॉम अ ह्युमन स्टँड पॉइंट.
आणि मनुष्य दृष्टिकोनातून
The most powerful force for leading your flock to love and serve Jesus Christ is your example.
मनुष्याच्या दृष्टिकोनातून सर्वात सक्षम असं शक्ती कोणची असेल की जेणेकरून तुमचे लोक ख्रिस्तामागे येतील तुमचं उदाहरण.
It's the sharpest tool you possess to win their hearts over to Christ.
आणि तुमच्या ठाई हे अति तीक्ष्ण शस्त्र आहे जेणेकरून तुम्ही त्यांचे हृदय जिंकू शकता.
You will find that many times what won't change through your preaching and your counseling.
आणि बरेचशा वेळेस ज्या गोष्टी तुमच्या उपदेशाने बदलू शकत नाही
can be conquered by your example.
तुमच्या उदाहरणाने ते बदलू शकते.
I want to look at some scriptures that show this priority of leading by example.
आणि मला तुम्हाला काही शास्त्र भाग दाखवतील की किती महत्त्वाचं आहे की तुमचं उदाहरणदायी जीवन.
Then I want to talk about what undermines example.
आणि मग उदाहरणासाठी काही धोकेदायक गोष्टी आहेत ते मी सांगणार आहे.
And finally some areas where we must lead by example.
आणि मग काही ज्या गोष्टी आहेत जिथे आपल्याला फार अगत्यच आहे की आपण उदाहरणदायी जीवन जगायला पाहिजे.
Look with me at John chapter 10 verse 4.
Yohan 10 ani 4th vachan baga. Yohan 10 ani 4th vachan asa lihilele ahe. To aapli sarva mendre bahir kadlyavar tyancha pudhe chalto va mendre tyacha mage chaltat karan ti tyachi vani olakhtat.
Speaking of the Lord Jesus.
Ani Yeshu baddal ithe udgar ahe.
Goes before his own.
तो आपल्या मेंढरांच्या पुढे चालत आहे.
Apparently in other places around the world sheep were driven not led.
आणि त्या काळामध्ये इतर भागामध्ये जे मेंढरा आहेत त्यांच्या मागे मागे ते धक्का देत त्यांना पुढे चालवायचे पण पॅलेस्टाईन परिस्थितीमध्ये वेगळं होतं.
Where I live sheep were corralled by sheep dogs.
आणि जिथे ते वाढले तिथे जे मेंढर आहेत त्यांच्या अवतीभवती असे प्रशिक्षण देणारे कुत्रे होते.
In that part of the world though they were led by shepherds.
पण येशू ज्या भागात आला होता त्या काळामध्ये मेंढपाळ फार महत्त्वाचे होते.
I heard a true story about a person who had been to Israel.
आणि मी एक खरी घटना ऐकली जिथे एक व्यक्ती जो इस्रायलला गेला.
And they saw a man beating some sheep and driving some sheep.
आणि त्यांना असं दिसलं की एक मनुष्य मेंढरांना मारत आहे आणि त्यांना पुढे पुढे ढकलत आहे.
And this person said to the tour guide, I had always heard that in Israel the shepherds lead their sheep.
आणि मग हा व्यक्ती मग त्याचे टूर जे मार्गदर्शक आहेत त्यांना विचारू लागला की मी तर सारखं असं गृहित धरलं होतं की इस्रायल भागामध्ये मेंढपाळ जो आहे तो पुढे जातो.
The tour guide said, you're right.
आणि तो टूर जो प्रशिक्षक देणारा होता तो म्हटला तुम्ही योग्य आहात.
That wasn't a shepherd, that was a butcher.
तो मेंढपाळ नाही तो कातरखान्याला घेऊन जाणारा तो आहे कसाई.
Jesus said, I am the good shepherd. I don't drive my sheep. I lead my sheep. I go before them as an example.
येशू म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे मी त्यांना जबरदस्ती करत मागून ढकलत नेत नाही तर मी उदाहरण जाई जीवन जगत पुढे घेऊन जातो त्यांना.
They can follow in my steps.
ते माझ्या पावलांमध्ये मागे जाऊन ते जाऊ शकते.
The backdrop for John chapter 10.
आणि योहान 10 याची पार्श्वभूमी काय आहे?
Is Ezekiel chapter 34.
Ezekiel 34th chapter.
Where God blasts the false shepherds of Israel for their neglect of the sheep.
तिथे Ezekiel 34 मध्ये देव जो आहे फार तीक्ष्ण शब्द वापरतो जे खोटे मेंढपाळ इस्रायलच्या इतिहासामध्ये होते की जे मेंढरांचा वापर करायचे.
They would fleece the sheep and use the sheep for their own selfish motives.
आणि ते त्यांच्या स्वार्थी हेतूंसाठी जे मेंढर आहेत त्यांची कातडी काढून उपयोग करून घ्यायचे त्यांना.
And God says in Ezekiel, I will raise up my own shepherd.
आणि Ezekiel 34 मध्ये देव म्हणतो की मी माझा एक खरा मेंढपाळ उभारत.
And that's Jesus in John chapter 10.
तो म्हणजे येशू योहान 10 मधला.
The Pharisees misused and abused God's flock.
आणि इथं पण इस्रायलच्या इतिहासामध्ये परुषी जो आहेत ते गैरफायदा घेत होते देवाच्या लोकांना.
They kept people under their control by saying follow our rules.
आणि ते लोकांना त्यांच्या काळ्यात ठेवायचे की त्यांचे सगळे बाहेरचे नियम लागू.
Jesus leads his sheep by saying follow me.
पण येशू त्याच्या मेंढरांना सांगते माझ्या मागे या.
The Christian life can be boiled down to this.
आणि ख्रिस्ती जीवन हे असं त्याचा सारांश काढू शकतो.
We trust in Jesus' death for our justification.
आपण येशूच्या मृत्यूवर भरोसा ठेवतो आपल्या नीतिमान बनण्यासाठी.
And we follow his life for our sanctification.
आणि मग त्याचं जे उदाहरणदायी जीवन आहे त्याच्या मागे आपल्या पवित्रीकरणासाठी जातो.
The Son of God became a man to die for our sins.
आणि देवपुत्र जो आहे तो मनुष्य झाला आपल्या पापांसाठी मरण्यासाठी.
And he became a man to be our example that we can follow.
त्याने देह धारण केलं ह्यासाठी की तो एक उदाहरण झालं की आपल्यासाठी आपण त्याच्या मागे जाऊ.
1 Peter chapter 2 verse 21.
पहिले पेत्र 2:21 मध्ये ही गोष्ट आहे.
For you have been called for this purpose.
आणि तुम्हाला ह्या गोष्टीसाठी निवडलेलं आहे.
Since Christ also suffered for you.
ख्रिस्त तुमच्यासाठी त्याने दुःख भोगलं.
Leaving you an example for you to follow in his steps.
आणि हे उदाहरणदायी त्याने ते भोगलेलं आहे त्याच्या मागे जाण्यासाठी.
How did Jesus call men to be his disciples?
आणि येशूने लोकांना कसं बोलवलं त्याचे शिष्य होण्याकरिता?
Take a seminary class from me.
तुम्ही माझ्या सेमिनरी मध्ये सामील व्हा.
Have a personal relationship with me.
माझ्या संग एक वैयक्तिक नातं जोडा.
No.
असं त्यांनी बोलवलं का येशूने? तो म्हटला माझ्या मागे या.
A Christian is a follower of Jesus Christ.
खरा ख्रिस्ती जो आहे तो येशू मागे जाणारा अनुसरणारा.
This is the way Christians are described in Revelation 14:4.
आणि प्रगटीकरण 14:4 मध्ये पण असेच ख्रिस्ती लोकांचं विवरण केलेलं आहे.
It is these who follow the Lamb wherever he goes.
असलेले की मेंढ्रा मागे कोकऱ्या मागे जाणारे हे लोक आहेत.
And Jesus calls his under shepherds to follow him.
आणि ख्रिस्ता खालचे जे मेंढपाळ आहेत त्यांना पण येशू म्हणत आहे माझ्या मागे या.
And then go before his flock as examples they can follow.
आणि तुम्ही माझ्या मागे या आणि माझे मेंढर तुमच्या मागे चालतील.
1 Peter 5:3.
आणि पहिले पेत्र 5:3.
Not domineering over those in your charge.
आणि त्यांच्यावर तुम्ही दमदाटी करू नका.
But being examples to the flock.
पण त्यांना उदाहरणदायी असं जीवन तुम्ही दाखवा.
Examples of what?
कसलं उदाहरण?
Of how to follow Jesus.
कसलं उदाहरण त्यांना द्यायचंय की येशू मग कसं अनुसरायचं?
Then this means that absolutely nothing is more important for your flock as your own walk with Jesus.
म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की ह्याच्यापेक्षा महत्वाची गोष्टच नाही की तुमचं कसं जीवन येशू मागे जात आहे तसंच ते लोक तुमच्या मागे येतील.
Oh, they need to see you following him day and night.
आणि त्यांना फार गरजेचं आहे की त्यांनी तुम्हाला पाहावं की दिवस रात्र तुम्ही येशू मागे कसं चालता.
Through the highs and lows and stresses and temptations and pain that they go through.
आणि आपण जीवनाच्या उतार चढावामध्ये आणि तणावामध्ये कसं जातो आणि वागतो येशू मागे तसं त्यांनी ते पण पाहायला पाहिजे.
They need a model to emulate.
आणि एक साचा त्यांना पाहिजे ज्याच्या मागे ते त्यांचं जीवन आपतील.
A pattern to trace their lives around.
आणि एक तिकडे साचा किंवा एक पॅटर्न त्यांच्या जीवनाची.
And I would hope that we all learn this early in our ministry.
आणि आपल्या जीवनामध्ये की सेवेमध्ये जितकं लवकर आपण शिकू तेवढं ते भलं आहे.
That our people will follow our words when they see what we teach in our lives.
लोक जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पाहत नाही बदल तोपर्यंत आपले शब्द ते अनुसरणार नाही.
But the life has to come before the lips.
आणि जीवन ओठांच्या अगोदर यायला पाहिजे.
Paul knew this.
पौलाला हे माहित होतं.
Paul was a mighty preacher and teacher.
आणि पौल हे फार प्रख्यात असा जो गाजवणारा होता.
But he didn't simply leave his beloved churches with his words.
आणि फक्त त्याच्या शब्दांनी तिकडे त्याने मार्गदर्शन केलेलं नाही.
It was basic to his strategy to leave them with his example.
आणि मग त्याच्या कार्यपद्धतीत फार मूलभूत अशी गोष्ट होती की शिकवणं आणि स्वतःचं जीवन त्यांना उदाहरणदायी देणं.
Philippians chapter 4 verse 9.
Philippi 4 ani 9 vachan. Majhya pasun je tumhi shikla je swikarle va majhe je aikle pahile te acharit raha mhanje shanti data dev tumcha barobar rahil.
How did Paul communicate the gospel to the Philippians?
आणि पौलाने फिलिपी लोकांना सुवार्त कशी बरं सांगितली?
With his lips and with his life.
आपल्या ओठांनी आपल्या जीवनाने.
They didn't just hear how to get saved.
त्यांनी फक्त तारण कसं प्राप्त करून घ्यायचं हे ऐकलं नाही.
They saw what a saved person lives like.
त्यांनी हे देखील पाहिलं की तारलेल्या व्यक्तीचं जीवन कसं असतं.
He preached Christ.
त्याने ख्रिस्ताची घोषणा केली.
And then he gave them a living, breathing pattern of Christ.
आणि मग त्यांनी एक जीवंत उदाहरण सोडून तो गेला.
and they could trace their lives around his pattern after he was gone.
आणि मग तो निघून गेल्यानंतर त्याच्या जीवनाच्या आठवणीप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या जीवनाचा आकार त्याने दिला.
Paul was bold about this.
आणि पौल फार इथं धीटपणाने हे शिक्षण देतो.
1 Corinthians 4:16.
पहिले करिंथ 4:16.
I urge you then, be imitators of me.
मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या मागे चालणारे व्हा.
And 1 Corinthians 11:1.
आणि पहिले करिंथ 11:1.
Be imitators of me as I am of Christ.
माझ्या मागे चालणारे व्हा जसं मी ख्रिस्ता मागे चालतो.
Every time I read this, I hold my breath.
आणि जेव्हा जेव्हा मी हे वाचतो मी माझा श्वास रोखून धरतो.
Imitate me.
माझं अनुकरण करा.
In the same way I'm imitating Christ.
जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करतो.
Follow me the way I'm following Christ.
जसं मी ख्रिस्ता मागे चाललोय तसं लोकांनी माझ्या मागे यावं.
Man, this will keep you humble and on your knees.
हे शिक्षण आपल्याला नेहमी नम्र आणि आपल्या गुडघ्यांवर ठेवेल.
Paul wrote this to the Philippians when he was in chains in Rome.
आणि फिलिपी लोक मंडळीला तो हे गोष्ट लिहितोय की जेव्हा तो तुरुंगात होता.
Philippians 3:17.
फिलिपी 3:17 असं लिहिलंय, बंधूंनो तुम्ही सर्व जण माझे अनुकारी व्हा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या.
Paul was saying, brothers, while I am in jail,
मी तुरुंगात असताना
be alert for other Christ-like examples to follow.
आणि मी तुरुंगात आहे पण इतर ख्रिस्ताच्या सारखे उदाहरणं जे आहेत तुमच्या अवतीभोवती त्यांच्या मागे तुम्ही जावा.
Man, I encourage you to always be on the alert for other men who are following Christ.
आपल्या अवतीभोवती येशू ख्रिस्ता मागे जाणारे जे लोक आहेत याबद्दल तुम्ही जागृत राहा.
And trace your lives around there.
आणि आपल्या जीवनाचा आकार पण त्यांच्या जीवनामागे द्या.
Maybe you have to trace one part of your life around one part of another man's life.
आणि कधी कधी एक व्यक्ती जो आहे त्याचं उदाहरण एका गोष्टीमध्ये चांगलं असतं म्हणून अर्धा आपल्या जीवनाचं उदाहरण त्या व्यक्ती मागे करा.
And another part around another part of another.
दुसऱ्या आपल्या जीवनाचा भाग जो आहे दुसऱ्या व्यक्तीचं उदाहरण जे असतं मग तिथं अर्धा जीवन आपलं त्या आकाराने करा.
When I was a brand new Christian,
आणि मी नवीन ख्रिस्ती असताना
I was discipled by a man just a few years older than me.
आणि काही एक माझं शिष्यत्व किंवा मला शिकवणारा वाढवणारा एक व्यक्ती जो होता तो माझ्यापेक्षा फार 2-3 वर्षांनी मोठा होता.
I would ask myself constantly, what would Alan do in this situation?
आणि मी नेहमी मग माझ्या जीवनाच्या संघर्षातून विचार करायचो की ॲलन ज्याने मला शिष्यत्व घडवलं तो काय करत.
How would Alan respond?
आणि माझ्या परिस्थितीत तो असता तर त्याने कसा प्रतिसाद दिला असता.
What would he say?
तो काय बोलला असता.
My wife often asks me.
आणि माझी पत्नी मला विचारते.
Would John Piper do what you're doing?
आणि जॉन पायपर तुम्ही जसं करता तसं करतील का.
I say submit, woman.
मी तिला सांगतो तू आधीन रहा.
When Paul left young Timothy in Ephesus, he wrote this.
आणि पौलाने जेव्हा टिमथीला एफिस ठेक बेटा शहरामध्ये सोडलं तेव्हा असं लिहिलं.
1 Timothy 4:12.
पहिले टिमथी 4:12.
Let no one despise you for your youth.
आणि कोणीही तुझ्या तरुणपणाबद्दल अवेर मानू नये.
But set the believers an example.
पण विश्वासणाऱ्यांना तुझ्या जीवनाचा कित्ता असा दाखवून दे.
In speech.
आणि बोलण्यामध्ये.
In conduct, in love.
आणि जगण्यामध्ये प्रीतीमध्ये.
In faith and purity.
विश्वास आणि पवित्रतेमध्ये.
Timothy, let no one look down on you because you're young.
आणि कोणी तू तरुण आहे म्हणून तुला कमी लेखू नये.
But let them look up to you because you follow Christ.
पण तू ख्रिस्ता मागे चाललेला आहे म्हणून त्यांनी तुझ्याकडे वर पाहावं.
Timothy struggled with leading the church in Ephesus because he was a young and inexperienced man.
आणि टिमथी जो होता तो तरुण होता आणि त्याला एवढा अजून अनुभव आलेला नव्हता म्हणून त्याला फार कठीण गेला असेल.
I can relate. When I first started pastoring, I was 29 years old.
आणि जेव्हा मी पालकीय सेवेचा प्रारंभ केला 29 वर्षाचा मी होतो.
I didn't have much maturity or experience.
आणि तेवढा माझ्याकडे अनुभव नव्हता परिपक्वता नव्हती.
I longed for gray hair.
आणि मला असं वाटत होतं की कधी माझे केस पांढरे होतील.
I finally got it and fell out.
आणि मग ते पांढरे झाले पण ते मग निघून पण गेले.
I had to deal with marriages that were falling apart.
आणि त्या पालकी सेवेमध्ये तरुण पालक्या नात्याने जे कुटुंब आहे ते विभक्त होत चाललेले आहे त्याबद्दल मला पाहावं लागलं.
With death, with church discipline.
आणि काही लोक मेले मग त्यांना कसं सांत्वन द्यावं मग काही लोकांना शिस्त लावायची मंडळीमध्ये.
I didn't have a lot of tools in my tool belt.
आणि माझ्या ह्याच्यामध्ये जास्त शस्त्र आणि यंत्र नव्हते.
I couldn't suddenly become experienced and mature.
आणि अचानक मी परिपक्व आणि अनुभव प्राप्त असं होऊ शकलो नाही.
I'm not mature now.
आताही मी अजून परिपक्व नाही.
But by God's grace I could seek to set an example for my flock.
पण मी काय ठरवलं देवाच्या कृपेने मी एक कित्ता आणि उदारदार एक जीवन जगत.
Men, that's the foundation of spiritual leadership in the church and in your home.
आणि आध्यात्मिक पुढारपण आपल्या घरामध्ये मंडळीमध्ये करायचं ही मूलभूत गोष्ट आहे.
It's not mostly about your teaching or making decisions and church policies.
आणि हे सेवा जी आहे ती नेतृत्व आणि मग जे काही मंडळामधले जे नियम लावून देणं ह्या गोष्टी मूलभूत नाहीत.
It's mostly about being a living, breathing example of Christ that others follow.
आणि ख्रिस्ती सेवा मूलभूत रीतीने हे आहे की एक जिवंत उदाहरण त्यांच्या समोर जगणं.
Hebrews 13:17
मध्ये असं लिहिलेलं आहे. इब्री करास पत्र याचा 13:17 सातवं वचन. जे तुमचे अधिकारी होते ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन सांगितले त्यांची आठवण करा. त्यांच्या वर्तवणुकीचा परिणाम लक्षात आणून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
And back to what Peter says to every local church elder.
आणि परत पेत्र जे प्रत्येक स्थानिक मंडळीच्या वडिलांना जे काही लिहित आहे त्याच्याबद्दल.
1 Peter 5:3.
पहिले पेत्र 5:3.
Not domineering over those in your charge.
त्यांच्यावर जबरदस्ती करून तुम्ही तसं नेतृत्व करू नका.
But being examples to the flock.
पण त्यांना उदाहरण तुम्ही द्या.
He's saying you can lead by being a bully or being an example.
एक दादागिरी करणारा व्यक्ती या प्रकारे तुम्ही नेतृत्व करू शकता किंवा एक उदाहरण देणारा व्यक्ती.
Men, there are too many ungracious shepherds.
आणि अवतीभवती कितीतरी कृपाहीन असे लोक आहेत मेंढपाळ आहेत.
They preach grace but when they don't get their way they get big and loud and they assert their authority.
आणि मग कृपेचं जे भाषण ते करतात शिक्षण देतात पण त्यांच्या योजनेप्रमाणे काही झालं नाही तर मग ते जबरदस्ती गुंडागिरी करतात.
Jesus said it is not to be so among you.
आणि येशू म्हटला असं जगिक नेतृत्व आपल्यामध्ये नसावं.
Jesus leads his sheep quietly with tender love and humility.
आणि येशूने त्याच्या मेंढरांना कसं चालवलं तर शांतपणे प्रेमाने आणि कृपेने.
Matthew 12:19-20.
मत्तय 12 आणि 19 आणि 20 बघा.
It's a powerful passage.
आणि फार सामर्थ्याने भरलेले ते शास्त्र भाग आहे.
About the way the Lord Jesus leads his sheep.
येशूने त्याच्या मेंढरांचं नेतृत्व कसं केलं त्याच्याबद्दल आहे. मत्तय 12:19 असं लिहिलेलं आहे. तो भांडणार नाही तो ओरडणार नाही व रस्त्यावर त्याची वाणी कोणाला ऐकू जाणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही व मिनमिनती वाद तो विसरणार नाही. तो न्यायाला विजय देईल तो पर्यंत असे होईल.
The only power we have over people is the power of our own Christ-like example.
आणि एकच सामर्थ्य आपल्याला दिलं गेलेलं आहे की ख्रिस्ता मागे चालणारं उदाहरण आपल्या लोकांना देणं.
But when we lead in that slow, patient way,
जेव्हा आपण असं मंदपणे आणि सुंदर रीतीने नेतृत्व करतो.
The changes we want to see will come from the inside out and not the outside in.
जे बदल आहेत ते मग लोकांच्या हृदयातून बाहेर निघतील आणि जबरदस्तीद्वारे बाहेरून आत असा बदल होणार नाही.
This was the power behind Paul's ministry.
आणि पौलाच्या सेवेच्या मागे हेच सामर्थ्य होतं.
There was integrity between what he taught and how he lived.
आणि मग जे तो सांगायचा आणि शिकवायचा आणि जसं तो जगायचा त्याच्यामध्ये तालमेल होता.
Look with me at 1 Thessalonians 1:5-6.
पहिले तेसल पहिला अध्याय आणि 5 आणि 6 बघा.
Paul writes, because our gospel came to you not only in word,
आमची सुवार्ता फक्त शब्दांमध्ये तुमच्याकडे नाही आली,
but also in power and in the Holy Spirit and with full conviction.
पण सामर्थ्याने पवित्र आत्म्याच्या खात्रीने अशी ती आली.
Now Paul could confidently say,
आणि पौल इथं फार धीटपणे सांगतो,
You know what kind of men we prove to be among you for your sake.
आणि तुम्हाला माहित आहे की कोणत्या प्रकारचे व्यक्ती आम्ही तुमच्या मध्ये जगलो, कसे जगलो.
And you became imitators of us and of the Lord.
आणि तुम्ही आमच्या अनुयायी झाला आणि जसे प्रभूचे अनुयायी झाला पाहिजे तसे तुम्ही झाला.
For you received the word in much affliction.
कारण तुम्हावर संकट झाले तरी तुम्ही आनंदाने ते वचन स्वीकारलं.
With the joy of the Holy Spirit.
आणि पवित्र आत्म्याच्या आनंदाने ते स्वीकारलं.
But they had observed the way Paul and Silas had endured affliction in Thessalonica.
कारण इथे येण्यापूर्वी त्यांनी कसं पौल आणि सिलास त्यांनी छळणुकीला सामोरे गेले तसं त्यांनी पाहिलेलं होतं.
In the joy of the Holy Spirit.
आणि पवित्र आत्म्याच्या आनंदाने स्वतः जे प्रचारक आहेत त्यांनाच छळणूक झालेली होती.
The Thessalonians followed Paul's example and in turn became examples for others.
आणि ते पाहिल्यामुळे हे थेसलनीची मंडळी आहे पौलाचं उदाहरण बाळगणारे झाले आणि मग इतरांना तसं घेऊन आले.
Example is a powerful method for discipleship.
आणि शिष्य घडवण्यासाठी आपलं उदाहरण हे फार सामर्थ्यशाली साधन दिलेलं आहे देवाने.
Now I want to talk about what undermines example.
पण हे उदाहरणदायी जीवन ह्याचे धोके काय आहेत.
What sabotages our example is when we make ourselves exceptions rather than examples.
आणि जेव्हा आपण आम्ही वेगळे आहोत आमचं उदाहरण इकडे चालत नाही असं आपण इतकं सेवक या नात्याने वेगळं करतो स्वतःला तेव्हा एक धोका जागृत होतो.
This happens when your people can't watch you and follow you.
असं होतं जेव्हा लोक आपल्या जवळ नसतात आपल्याला पाहू शकत नाही.
Because you give the impression that the rules that apply to them don't apply to you.
कारण आपण असं काय त्यांना दाखवून देतो की जे काही नियम तुमच्यावर लागू होतात ते आम्हाला नाही लागू होत.
See, you are a pastor.
मी सेवक आहे.
You've had Bible training.
आणि मला बायबलचं प्रशिक्षण मिळालेलं आहे.
You went to gospel driven leadership.
आणि गॉस्पल ड्रिव्हन प्रेरित ह्या सेमिनारला मी गेलेलो आहे.
So you are on a higher spiritual level than them.
मी आध्यात्मिक रीतीने पुढे आहे आणि मला हे नियम लागू होत नाही.
But brothers, you have to choose whether you want to be an exception or an example.
आणि तुम्हाला एक असं वेगळं इतकं व्हायचंय किंवा एक उदाहरण व्हायचंय हे आपण निवड केली पाहिजे.
It's one or the other.
हे एक किंवा दुसरी गोष्ट आहे.
Jesus never made himself an exception. He was always an example.
आणि येशूने आपल्याला स्वतः इतकं कधी असं वेगळं केलं नाही आपण नेहमी तो उदाहरण जवळचं उदाहरण राहायचं त्याच्या लोकांना.
John chapter 13 verses 13 through 15.
योहान 13 आणि 13 पासून 15 वचन असं म्हणतात. योहान 13 आणि 15 13 पासून पुढे. योहान 13 आणि 13 पासून पुढे. तुम्ही मला गुरु व प्रभू असे संबोधिता आणि ते ठीक बोलता कारण मी तसा आहे. म्हणून मी प्रभू व गुरु असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्ही एकमेकांचे पाय धुतले पाहिजे. कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.
When we read this, we're stunned by Jesus' humility.
आणि इथे येशूच्या नम्रपणाने मुळे आपण एकदम चकित होऊन जातो.
He's on his knees groveling doing the work of the lowest servant.
आणि हे बोलत असताना जे खालचे जे सेवकांचं काम तो करत आहे.
While his disciples have been arguing about who would get the best seats in the kingdom.
आणि त्याचे शिष्य आहेत त्यांचा हा वाद विवाद चालला होता की येणाऱ्या राज्यामध्ये सगळ्यात मोठा मानाचं स्थान कुणाला मिळालं.
We read this and we think Jesus.
आणि येशूलाच ते मानाचं स्थान मिळालं पाहिजे.
You didn't have to do this.
पण येशूने इथं काय केलेलं आहे बघा आणि ते करण्याची गरज नव्हती असं आपल्याला वाटतं.
If anyone should get a pass on washing dirty feet, it should be you.
आणि जर का कुणाला हे पाय धुण्याचं काम जर का शोभत नसेल तर ते येशूला.
But if Jesus had made himself an exception, he wouldn't be an example.
आणि या ठिकाणी येशूने जर का स्वतःला वेगळं केलं पाय धुण्याचं कामापासून मला ते लागू होत नाही तुम्हाला होतं तर मग आपण कधीच ते शिकलो नसतो.
Years ago I attended a banquet.
आणि काही वर्षांपूर्वी मी एका मेजवानीला गेलो.
It was to honor the superintendent of a Christian school.
आणि एका ख्रिस्ती शाळेचे जे पुढारपण देणारे लोक आहेत सुपरिंटेंडेंट त्यांच्या मानासाठी ती मेजवानी होती.
This was a lavish event.
आणि इथं सन्मानाची योजना होती आणि फार एकदम फार मोठ्या प्रमाणे तिकडे हे केलं होतं बंदोबस्त केला होता.
No expense had been spared to put on this dinner to show how much this man was loved.
आणि ह्या सुपरिटेंडेंटवर त्याची शाळा इतकी प्रेम करते दाखवण्यासाठी फार भरभराट आणि सगळं काही उपलब्ध केलेलं होतं त्या मेजवानीमध्ये.
After the meal was finished, I looked up at the head table.
आणि मग ते सगळं मेजवानी संपल्यानंतर मी तिकडे जिथे तो बसायला पाहिजे तिथे बघितलं.
The superintendent wasn't there.
पण ते सुपरिटेंडेंट तिकडे नव्हते.
I looked around the room.
आणि मग मी रूम मध्ये इकडे तिकडे पाहिलं.
And I finally saw him.
आणि मग सत्य शेवटी मला ते दिसले.
He had a pitcher of water going around pouring water for his guests.
आणि त्याच्या हातामध्ये पाण्याची बॉटल होती आणि ते इतरांना पाणी मिळेल का याची सेवा करत होते.
He didn't say, I'm the guest of honor. Other people should serve me.
आणि त्यांनी असं म्हणून घेतलं नाही की मी इथं मानाचा सन्मानाचा व्यक्ती आहे आणि इतरांनी माझी सेवा केली पाहिजे.
This man was following the example of Jesus.
हा येशूचे उदाहरण मागे तो चाललेला होता.
Who didn't come to be served but to serve and give his life a ransom for many.
तो सेवा करून घ्यायला आला नव्हता पण त्याचं जीवन हे इतरांसाठी देण्यासाठी तो आला होता.
That's what made this man so beloved.
आणि म्हणून हा व्यक्ती इतका प्रेमपूर्व म्हणजे प्रेम प्राप्त झाला.
It was his powerful example.
त्याचं सामर्थ्यशाली उदाहरण.
Men, anytime you say to your people,
जेव्हा तुम्ही आपल्या लोकांना असं सांगता,
well, you should do this,
तुम्ही तसं केलं पाहिजे,
but of course I don't have to,
पण मला तसं केलं चालतं,
I'm in another category,
मी एका वेगळ्या श्रेणीमध्ये येतो,
or you should never do this,
तुम्ही असं कधीच करू नका,
but of course I can,
पण मी तसं करू शकतो,
because I went to Bible college,
कारण मी बायबल कॉलेजला गेलो.
When you do that, you're being an exception, not an example.
जेव्हा तुम्ही तसं करता तेव्हा तुम्ही इतर स्वतःला वेगळ्या श्रेणीमध्ये घालता.
The people in your church shouldn't watch filthy movies.
आणि तुमच्या मंडळीतल्या लोकांनी असे घाणेरडे असलेले चित्र पाहायचे नाही.
They can't handle that.
ते त्यांना ते जमणार नाही.
But you're so spiritual and discerning, you can.
पण मी इतका आध्यात्मिक आहे की मी तसल्या प्रकारचे चित्र फिल्म वगैरे पाहू शकतो.
The rules that apply to other Christians don't apply.
ते त्यांना जे नियम दिलेले ते मला लागू होत नाही.
Your people will figure out pretty quickly that they can't follow your example.
आणि लवकरच तुमच्या लोकांना हे निष्कर्ष येईल की ह्या माणसामागे आपण जाऊ शकत नाही.
Men, the very essence of Jesus incarnation.
आणि येशूचे देह धारण ह्याचं काय मूलभूत गोष्ट आहे?
Was that he didn't make himself an exception, isn't that right?
आणि त्याचं मूलभूत गोष्ट ही आहे देह धारणाची की त्याने स्वतःला वेगळ्या श्रेणीचं मानलं नाही.
In Hebrews chapter 2 it says if the children take on flesh, he will take on flesh.
आणि जर का मनुष्याचे पुत्र देहधारण म्हणून जन्मतात तर तोही तसा जन्मला.
If they are tempted, he will be tempted.
आणि जर का त्यांना मोह होतात तर तोही मोहाखाली जाईल.
If they suffer in this world, he will suffer in this world.
त्यांच्यावर जात जुलूम होतात तर तोही जात जुलूमाखाली जाईल.
If they have to die, he will die.
आणि त्यांच्यावर मृत्यू होतो तर त्यांनी आपल्यासाठी मृत्यू भोगला.
Why was Jesus baptized by John?
आणि येशूचा बाप्तिस्मा योहानाने का बरं केला?
A baptism of repentance for sins.
आणि पश्चातापाचा बाप्तिस्मा येशूला कशाला लागू होतो?
Talk about a time when there was an exception.
आणि तेव्हा तो वेगळा असा स्वतःला मानू शकत होता.
Jesus was the only person in history who never sinned.
आणि इतिहासामध्ये तोच केवळ व्यक्ती होता ज्याला पश्चातापाची गरज नव्हती त्याने पाप केलंच नव्हतं.
But he went down into the water.
पण तो त्या पाण्यामध्ये गेला योहानाने.
Why?
का?
To identify with sinners.
कारण तो आपल्या प्रतिनिधित्व करत होता.
He was an example for us all the way to the cross.
आणि आपल्यासाठी तो उदाहरण क्रूसापर्यंत तो बनणार होता.
And he still is.
आणि तो आजही आपल्यासाठी उदाहरण आहे.
Men, it will cost you to lead by example.
आणि असं उदाहरणदायी नेतृत्व करायचं तर त्याची किंमत मोजावी लागेल.
It will personally cost you.
आणि तुमच्या वैयक्तिक तुम्हाला किंमत मोजावी लागेल.
You will have to crucify your own desires.
आणि तुमच्या स्वतःच्या इच्छा ज्या आहेत त्या तुम्हाला वधस्तंभी खेळाव्या लागतील.
You will have to humble yourself and take the form of a bond.
तुम्हाला स्वतः नम्र व्हायला लागेल आणि मग इतरांचे पाय धुवावे लागतील. सेवकाचं सेवक करावं लागेल.
Wash the feet.
पाय धुवावे लागतील.
But if you pay that price,
पण जर का ती किंमत मोजायला तुम्ही तयार आहात,
your people will follow you the way they follow Christ.
तुमच्या मागे ते असे येतील लोक जसं ख्रिस्ता मागे जायला पाहिजे.
I want to close by giving you some areas where we particularly need to set an example.
आणि काही असे ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये आपण विशेष करून उदाहरण द्यायला पाहिजे ह्या गोष्टी मी सांगणार आहे.
Men, if you think about it, the most valuable spiritual lessons that you want your people to learn,
आणि जे किती महत्त्वाचे आध्यात्मिक धडे जर का तुम्हाला तुमच्या लोकांना शिकावेत अशी इच्छा आहे.
Are better caught than taught.
आणि ते शिकवण्यापेक्षा त्यांनी ते पाहणं तुमच्या जीवनामध्ये महत्त्वाचं.
From watching your life rather than just hearing your words.
तुमचं जीवन पाहून तुमचे शब्द ऐकण्यापेक्षा तुमचं जीवन पाहून ते आध्यात्मिक धडे शिकतील लोक.
Think about what you pray about the most to see changed in their lives.
आणि तुम्ही त्यांच्या जीवनामध्ये सर्वात मोठा बदल काय व्हावा ह्याबद्दल तुम्ही विचार करा.
You want them to spend more time in the word.
आणि तुम्हाला असं ठरवलं तुम्ही की माझ्या लोकांनी अजून वचनामध्ये परिपक्व व्हायला पाहिजे.
You want them to love and serve Christ more.
आणि तुमचं ओझं असेल की माझ्या लोकांनी अजून सेवा आणि इतरांची सहभागिता केली पाहिजे.
You want them to have more of a heart for missions and evangelism.
जर का तुमच्या प्रार्थनेमध्ये तुमचं ओझं आहे की त्यांनी सुवार्ता प्रसाराकडे लक्ष द्यायला पाहिजे.
Now you can and should preach and teach on all these.
आणि मग ह्या गोष्टीवर तुम्ही बोध आणि प्रचार ह्या मुद्द्यांवर तुम्ही करू शकता.
But they're really going to grasp these when they see them fleshed out in your life.
पण ते लोक हे सगळे धडे कधी स्वतः स्वीकारतील जेव्हा हे सगळे ओझे तुमच्या स्वतःच्या जीवनाच्या उदाहरणात ते पाहतील.
Let me give you an example.
मी तुम्हाला उदाहरण देऊ द्या.
Do you want your church family to be people who encourage one another?
आणि तुमची जे मंडळी आहे ती एकमेकांना प्रोत्साहन देणारी मंडळी अशी व्हायला पाहिजे तुम्हाला इच्छा आहे का?
How's that going to happen?
ते कसं होईल बरं?
When you are constantly sending encouraging emails.
आणि जेव्हा तुम्ही त्यांना नेहमी प्रोत्साहनाचे ईमेल किंवा SMS पाठवता.
Making it a point to thank people for serving.
आणि मग नेहमी तुम्ही हा विचार ठरता की मी प्रत्येक व्यक्तीला धन्यवाद द्यायला पाहिजे.
When you speak well of them in the presence of others.
आणि मग इतरांच्या सभोवती त्यांच्याबद्दल तुम्ही चांगले शब्द वापराल तेव्हा.
Some of your people rarely see or receive that kind of encouragement.
आणि काही लोक आहेत तुमच्यामध्ये ते त्यांना कधी असं तुम्ही बोललेच नाही त्यांच्याबद्दल.
They need to see it modeled.
त्यांना तुमच्याद्वारे हे उदाहरण पाहायला पाहिजे ते.
So what do your people need to see you model for them?
आणि काय गोष्टी आहेत की त्या लोकांनी तुमच्या जीवनामध्ये पाहायलाच पाहिजे.
फर्स्ट
पहिली गोष्ट
यू नीड टू मॉडल वर्किंग हार्ड टू सर्व क्राइस्ट.
आणि तुम्ही ख्रिस्ता माग ख्रिस्ताची सेवा करण्यामध्ये श्रम घेता ह्याचा कित्ता तुम्ही त्यांना बघायला पाहिजे.
कलोशियन्स 1:29
कलोसे 1:29
Paul writes, For this I toil.
आणि पौल इथं म्हणतो की ह्यासाठी मी श्रम घेतोय.
The word means working to the point of exhaustion.
आणि हा शब्द म्हणजे की इतकं काही कष्ट करणे जणू काही गळून पडणार.
Struggling.
आणि ते फार वेदनात्मक तो कष्ट आहे.
The word means to agonize.
आणि तिकडे वेदना अनुभवणं असा तो शब्द आहे.
With all his energy that he powerfully works within me.
या करिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवती आहे तिच्या मानाने मी झटून श्रम करीत आहे.
Now Paul didn't teach a seminary course on this.
आणि पौलाने इकडे सेमिनरी मध्ये एक प्रशिक्षण दिलं नाही ह्याच्यावर.
He did it.
त्याने स्वतः ते करून दाखवलं लोकांना.
He put in the hours. He did without the sleep.
आणि मग त्याने स्वतः कामकाज करून ते प्रभूची सेवा केली.
He modeled hard work for Christ and thereby showed how worthy Christ is to be served.
आणि त्याने स्वतः श्रम केले आणि हे दाखवून दिलं की येशू किती मान्य आहे आपल्या श्रमासाठी.
It makes a tremendous impact on your people when they see you roll up your sleeves and work alongside them.
आणि त्यांच्यावर फार एक मोठा प्रभाव पडतो जेव्हा तुम्ही स्वतः तुमचे जे आहेत हात वर करता आणि सेवेसाठी त्यांच्या सह सेवा करता.
When they see you setting up, cleaning up for church functions.
जेव्हा ते पाहतील की तुम्ही येऊन खुर्च्या लावता त्यांच्या संगती जेव्हा फंक्शन असतील मंडळीमध्ये तेव्हा तुम्ही येऊन सगळ्या कारभारामध्ये मदत करता तेव्हा.
Steven, do you do that? Okay, well, let's... He does. He does. Yeah, I've seen it. I know what Acts chapter 6 says.
आणि प्रेषित 6 मध्ये काय लिहिलंय बघा.
It was not fitting for the apostles to leave the word of God in prayer to serve tables.
आणि मग प्रेषितांना हे शोभा देत नव्हतं की त्यांनी देवाच्या वचनाची सेवा सोडून ह्या इतर गोष्टी करणार.
That is your top priority for their sakes.
आणि त्यांच्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य म्हणजे वचनाची सेवा आहे त्यांच्यासाठी.
But sometimes when you put down the Bible and pick up the broom,
पण जेव्हा कधी कधी तुम्ही बायबल खाली ठेवता आणि मग झाडू हातात घेता,
इट स्पीक्स वॉल्यूम्स,
आणि मग तिथं फार मोठा संदेश लोकांना प्राप्त होतो.
अँड देन सी हाउ दे लिसन व्हेन यू ओपन अप युअर बायबल.
मग तुम्ही बघा की कसं ते ऐकतील जेव्हा तुम्ही बायबल उघडाल तेव्हा.
A while back I was with a group from our church helping another family move from one house to another.
आणि मग काही दिवसांपूर्वी आमच्या मंडळीमध्ये एक कुटुंब जे आहे एका घरातून दुसऱ्या घराकडे चाललेले होते आणि मी तिकडे मदतीला गेलो.
It was hard work, it took several hours.
आणि मग कितीतरी तिकडे तास लागले सगळं काही उचलून दुसऱ्या घरामध्ये निघून यायला.
We were taking a break when one of the older men said to the whole group,
आणि या सगळ्या कामकाजामध्ये आम्ही थोडासा एक ब्रेक घेतला आणि मग तिकडे एक प्रौढ व्यक्ती दुसऱ्या माणसांना म्हणत होता.
He said, I've been in church my whole life. I've never seen a pastor show up to help another family move.
कितीतरी वर्ष मंडळांमध्ये घातलेले पण पहिल्या वेळेस मी पाहतो की पाळत आलेला आहे आणि तो घराच्या शिफ्टिंग मध्ये मदत करत आहे.
I was surprised. I just assumed that I should help when people have needs.
आणि मला धक्का बसला कारण मला हे माहित होतं की जेव्हा लोकांना गरज आहे तेव्हा मी तिथे असायला पाहिजे.
Why should I be an exception?
आणि मी का असं वेगळ्या श्रेणीतला असू?
How can I expect my people to be servants if they don't see that I'm a servant?
आणि मी कसं बरं त्यांची अपेक्षा करू की ते सेवक लोक बनतील जेव्हा मी त्यांची सेवा करणार नाही.
Second, we must model joy in Christ.
आणि दुसरी गोष्ट आपण एक कित्ताक बनायला पाहिजे, आपले श्रम दाखवायला पाहिजे आणि आपला येशू मधला आनंद लोकांना दाखवायला पाहिजे.
Men, this is caught, not taught.
आणि हे लोक धरतील आपल्या उदाहरणातून हे शिकवता येत नाही.
Do your people see that when you are working hard in the ministry, it's joy for you?
आणि तुमच्या लोकांना हे दिसतंय का की मी सेवे प्रभूच्या सेवेमध्ये श्रम घेत असताना मी आनंदाने ते करतो?
Can they tell that it's a delight for you to serve Christ?
आणि त्यांना हे पाहायला मिळतं का फार एक आनंद आहे तुम्हाला ख्रिस्ताची सेवा करण्यात?
Can they see it on your face?
हे तुमच्या चेहऱ्यावर पाहू शकतील का?
It's not always true with me.
आणि हे माझ्या संगतीस नेहमी खरं नाही.
I regret the times when people come to me and say, what's wrong?
आणि मला फार दुःख होतं जेव्हा लोक माझ्याकडे येतात म्हणतात काय हो पाळक साहेब काय आज काय तुमचा चेहरा
खालवलाय,
तुमचा चेहरा खालवलाय आनंदी वाटत नाही तुम्ही.
Or when I catch myself saying to my wife,
आणि जेव्हा मी माझ्या पत्नीला बोलताना मी स्वतः अनुभवतो,
oh, pray for me, I have to go preach at this conference.
आणि मी तिला म्हणतो माझ्यासाठी प्रार्थना कर कारण मला इथं आता जाऊन प्रचार करायचा आहे.
I have to.
मला तसं करावंच लागत आहे.
I get to.
मला करावंच लागत जवाब म्हणजे जबरदस्ती नाहीये, मला हे कृपा आहे देवाची.
What a blessed privilege that God would allow a sinner like me to serve him. It's unbelievable.
आणि माझा मनोगत असा असायला पाहिजे की हे किती मोठं प्रभूची कृपा आहे की मी पापी आणि आत्याने हे प्रभूचा प्रचार करू शकतो.
I often think about David.
आणि बऱ्याचशा वेळेस मी दाविदा बद्दल विचार करतो.
When God told him that his lifelong desire to build a temple for him would not be realized by him.
आणि जेव्हा देवाने दाविदाला सांगितलं की त्याची जी पूर्ण इच्छा होती की प्रभूसाठी मला एक मंदिर बांधायचं आहे, इमारत बांधायची, पण देव म्हटलं नाही तुझ्याकडून ते होणार नाही,
पण
तुझ्या मुलाद्वारे सलमोनाद्वारे ते होईल.
David wasn't bitter.
आणि दाविद तिकडे नाराज झाला नाही देवा संग.
Oh, he was overjoyed that God would use him at all.
आणि कारण तो नेहमी आनंदाने भरलेला असायचा की देव त्याचा उपयोग करतोय.
First Chronicles 17:16.
पहिले इतिहास आणि 17 आणि 16 वचन असं सांगते जुन्या करारात.
Then King David went in and sat before the Lord and said.
आणि मग दाविद राजा जो आहे पहिले इतिहास 17:16. मग दाविद राजा देवासमोर जाऊन बसला.
Who am I, O Lord God?
तो म्हटला की हे महान देवा मी कोण आहे?
And what is my house that you brought me thus far?
की तू माझ्या घराण्याला इतकं पुढे आणलंस.
Who am I?
मी कोण आहे?
Who am I?
मी कोण आहे?
Men, Jesus served his father with inexpressible joy and we're to fix our eyes on him.
आणि येशूने त्याच्या पित्याची सेवा अवर्णनीय आनंदाने केली आणि तसंच आपण केलं पाहिजे.
Who for the joy set before him endured the cross.
आणि ज्याच्या समोर जो आनंद देवाने मांडला होता त्याच्यासाठी येशूने ते श्रम घेतले.
Do we model that same joy for our
आपल्या लोकांना आपण हे श्रम जे आहेत आनंदाने करून दाखवतो का?
I have four grown children.
माझ्याकडे चार मोठे झालेले मुलं आहेत माझे स्वतःचे.
Four grandchildren.
आणि चार नातवंड आहेत.
A while back, my youngest daughter told a story about her childhood that I didn't remember.
आणि मग काही वर्षांपूर्वी माझी जी सगळ्यात धाकटी मुलगी आहे तिने बालपणाची एक गोष्ट सांगितली.
She said that one morning when she was small after church.
आणि ती असं सांगितलं की एक सकाळी चर्च नंतर ती लहान असताना.
I said I had some really exciting news for the family.
आणि ती म्हटली की बाबा तुम्ही सांगितलं की मला कुटुंबासाठी फार मोठी एक बातमी आहे.
She said she was just sure that I was going to announce that our family was going to Disneyland.
आणि मग याची धाकटी मुलगी ती बातमी आता ऐकणार आणि तेव्हा तिने असा विचार केला की आता माझे बाबा म्हणतील की आम्ही आता त्या करमणुकीच्या ठिकाणी डिस्नीलँडला आता घेऊन जाणार आहेत आम्हाला.
Instead, when we sat down for lunch,
आणि त्या व्यतिरिक्त बातमी काय होती तर जेव्हा ते खाली बसले जेवण्यासाठी.
I told her family that someone had come to know Christ that morning.
त्यांनी त्यांच्या कुटुंबाला असं सांगितली बातमी की एक व्यक्ती जी आहे ती ख्रिस्ता बाहेर होती ती त्या दिवशी ख्रिस्ताकडे आलेली होती.
And my daughter said I was so disappointed at the time.
आणि त्यांची धाकटी मुलगी ती वार्ता ऐकून तिची अपेक्षा होती डिस्नीलँडची पण ती इतकी निराश झाली तेव्हा.
But I never forgot that for my dad the most exciting news in the world was someone coming to know Christ.
पण तिची धाकटी मुलगी अशी म्हणती की त्यानंतर मला हे समजलं की माझ्या बाबांसाठी सगळ्यात आनंदाची बातमी ही आहे की एखादी व्यक्ती ख्रिस्ताकडे आलेली आहे.
Number 3, we must model honesty about our sins and receiving forgiveness in Christ.
तर श्रम आणि आनंद आणि अजून एक गोष्टीचा किस्सा आपण बनला पाहिजे उदाहरण बनलं पाहिजे की मी पापी व्यक्ती आहे आणि मी ख्रिस्ताकडे सतत दयेसाठी धावतो.
Oh man, this is gospel driven leadership.
आणि हे स्वार्थ प्रेरित हे पुढारपण आहे.
When they see their shepherds laying hold of the forgiveness of Christ in their own lives.
जेव्हा ते मेंढपाळ जेव्हा जेव्हा पडतात पापामध्ये तेव्हा ते येशू ख्रिस्ताच्या क्षमेसाठी जातात ते पाहतील.
I don't think anything will have a greater spiritual impact on your church family.
तेव्हा तुमच्या ज्या मंडळीचे जे कुटुंब आहे त्यांच्यावर अजून ह्याच्या पलीकडे प्रभाव पडणार नाही.
Then putting yourself forth as an example of a sinner who can be honest about his sins.
आणि तुम्ही अशी एक प्रामाणिक व्यक्ती आहात की तुमचे जे अशक्तपणा आणि पाप आहेत ते देखील तुम्ही पुढे करता आणि तुम्ही कसं ख्रिस्ताकडे पळता ते देखील तुम्ही पुढे करता.
Because he knows he has a merciful savior in Christ.
कारण मग त्यांना ते शिकून मिळतं की आमच्या बाळकांना पण एक दयाने भरलेला तारक आहे तर आम्ही पण त्या ताराकडे जायला पाहिजे.
We glorify Christ when we confess our sins and receive his forgiveness.
आणि मी पापी आहे मी पडतो हे आपण जेव्हा लोकांना कळवतो तेव्हा आपण ख्रिस्ताचा गौरव करतो.
Your wife and kids and everyone in your church knows you're a sinner.
आणि तुमच्या पत्नीला हे अगोदर माहितच आहे आणि तुमच्या मंडळीला पण अगोदरपासून माहित आहे की तुम्ही पापी
आहात.
ते एक मोठी बातमी नाही ते अगोदरच जाणून चुकलेले आहे.
But do they know it's you doing?
पण त्यांना हे ठाऊक झालेलं आहे की तुम्हाला समजलंय की तुम्ही पापी आहात.
And do they see that you can go to the cross to receive mercy and grace to help in time of need?
ते हे पाहतात का की आमचे पुढारी पण पडतात पण येशू ख्रिस्ताकडे कृपा आणि देह प्राप्त होण्यासाठी त्याच्या अर्पणाकडे जातात हे ते पाहू शकतात.
When is the last time anyone heard you say I'm sorry, will you forgive me?
आणि किती वेळ झाला की कुणीतरी तुम्हाला हे उद्गार काढताना पाहिले की माझी क्षमा करा मी चुकीची गोष्ट केली.
Someone wrote this.
कुणीतरी असं लिहिलं.
If our center is Christ and the gospel,
जर का आपला केंद्रबिंदू ख्रिस्त आणि त्याची सुवार्ता आहे,
we can stop worrying about our own reputations.
आणि मग आपल्या स्वतःच्या मान प्रतिष्ठेबद्दल आपण विसरून जायला पाहिजे.
The gospel frees us to find our worth and approval in Christ alone.
आणि एक सुवार्ता आपल्याला मोकळी करते की आपला जो हेतू आणि आपली जी ओळख आहे ती ख्रिस्तामध्ये आपल्याला मिळते.
Which in turn allows us to admit our sins against others and extend forgiveness to others when needed.
आणि सुवार्ता आपल्याला मोकळी करते की आपले पाप स्वीकारून आपण ख्रिस्ताची क्षमा प्राप्त करून घ्यायला पाहिजे आणि इतरांची पण क्षमा मागण्यासाठी सुवार्ता आपल्याला मोकळी करते.
We become more authentic and honest leaders.
आणि मग आपण एक प्रामाणिक आणि खरेखुरे नेत्र आध्यात्मिक नेतृत्व करतो.
Not phonies trying to hide behind our leadership and authority.
असे ढोंगी नेते आपण बनत नाही की कधी मी पाप करत नाही आणि आपल्या नेतृत्वाखाली आपण लपतो.
Paul modeled this.
आणि पौलाने स्वतः हे उदाहरण दिलेलं आहे.
When Paul wrote to the Corinthians about 55 AD,
जेव्हा 55 येशू ख्रिस्तानंतर 55व्या साली जेव्हा पौलाने हे पत्र लिहिलं करिंथचं,
he called himself the least of the apostles in 1 Corinthians 15:9.
पहिले करिंथ 15 मध्ये तो प्रेषितांमध्ये मी सगळ्यात कमी आहे असं तो म्हणतो.
5 years later he wrote to the Ephesians.
आणि मग 60व्या साली म्हणजे 5 वर्षांनंतर तो इफिसच्या मंडळीला लिहितोय.
He called himself the least of the saints in Ephesians 3:8.
आणि मग मंडळीला लिहित असताना तो आता म्हणतोय की मी फक्त प्रेषितांमध्ये सगळ्यात कनिष्ठ नाही तर संतगणांमध्ये सगळ्यात कनिष्ठ आहे.
And then when he wrote to Timothy about 5 years after this,
आणि मग तिमोथ्याला 5 वर्षांनंतर पुन्हा एक पत्र तो लिहितो.
He called himself the foremost of all sinners.
आणि तो म्हणतोय की सगळ्या पापांमध्ये सगळ्यात मोठा पापी आहे.
So as he grew in grace and maturity,
मग जसं जसं वर्ष वाढत चाललेले होते आणि प्रौढतेमध्ये तो वाढत होता,
he went from the worst of all apostles,
तो मग नम्रतेमध्ये की मी फक्त प्रेषितांमध्ये कनिष्ठ आहे,
to the worst of all Christians,
तो ख्रिस्ती लोकां संतगणांमध्ये कनिष्ठ आहे तितका नम्र झाला,
to the worst of all humanity,
आणि मग मी मनुष्य मात्रात सगळ्यात कनिष्ठ आहे तिथपर्यंत तो गेला.
So as Paul grew in grace, his estimation of himself became less and less.
Manje Paul jitka krupet vadat hota tar swata baddal chi samaj je ahe te ajun namra namra hot geli.
And Paul, that wasn't a bad thing.
Ani Paula sathi he chukicha netrutva nhoto.
Because the way Paul looked at it, where sin abounds, grace much more abounds.
Karan Paula ne he shikle hote ki jithe paap bharbharat jhaleli ahe tithe devachi krupa ajun osandol rahate.
So the greater a sinner he saw himself to be,
आणि जितकं तो इतका महापापी स्वतःला मानून घेतो,
तितका
महा तारक पावलाला लाभलेला आहे.
And the more he loved Christ.
आणि तेवढं तो देवावर ख्रिस्तावर प्रेम करू लागला.
What an example of a man who knew the grace and forgiveness of God.
आणि किती हे मोठं उदाहरण आपल्याला सोडून गेलेलं आहे की ज्याला देवाची कृपा आणि क्षमा जी आहे ती प्राप्त झाली.
We simply can't flesh out the truth of the gospel if we pretend we aren't sinners.
आणि जर का आपण सारखं ढोंगीपणाने दाखवलं की मी कधी पापच करत नाही तर मग सुवार्तेची सेवा करावी तरी का.
Your people are desperate to see another sinner like themselves who knows how to receive God's forgiveness.
आणि तुमचे लोक ह्यासाठी आतुर आहेत की आमच्यासारखा एक दुसरा पापी पुढे जाऊन आम्हाला दाखवल की आम्ही कसे पापी आहोत आणि आम्ही कसा ख्रिस्ताला धरत आहे
क्षमेसाठी. Show your people that well-worn path to the cross.
आणि मग अशी जी मार्ग जो मार्ग आहे जो सतत चालत गेलेला मार्ग आहे तो तुमच्या लोकांना दाखवल की नेहमी आमचे पालक क्रुसाकडे पळतात.
You will show your people how worthy Jesus is to be followed.
तुम्ही तुमच्या लोकांना ख्रिस्त इतका श्रेष्ठ आहे अनुसरण्यासाठी तेव्हा दाखवाल.
When they say you their shepherd following Christ the good shepherd.
जेव्हा ते तुम्हाला मेंढपाळ या नात्याने उत्तम मेंढपाळा माग सतत चाललेले दिसत असताना ते तुमच्या माग चालते. आपण प्रार्थना.
Oh Father, give us your grace and give us your Holy Spirit to follow hard after Christ.
हे पित्या आम्हाला तुझी कृपा आणि तुझा आत्मा दे जेणे करून आम्ही फार तीव्रतेने येशू मागे जाऊ.
Oh Father, and when we stumble, let us look to him as our loving savior.
आणि जेव्हा आम्ही अडखळतो तेव्हा आम्ही ख्रिस्ताला पाहतो की आमचा प्रेमळ तारणारा.
Oh Father, let us follow him as our perfect example.
आणि आमचं परिपूर्ण उदाहरण या नात्याने आम्ही ख्रिस्ता मागे जाऊ.
Father, give us the grace and the humility to say to our people,
ani amara krupa ani namrata de ki jene karun ami amcha lokanna sangao,
follow me as I follow Christ.
Mi Krista maga jasa jat ahe tasa tumhi maza anukaran
kara. Pray in Christ's name.